एका कलाकारासाठी मरणच असतं असं रिकामं थिएटर. जर फिल्मस्टारमुळेच गर्दी होणार असेल तर फिल्मस्टारच व्हावं लागेल ना. ऑडिशनला गेले, थोडासा मेकअप, थोडंसं मुरडणं आणि झाले सिलेक्ट. मी बनले फिल्मस्टार. आता फिल्मस्टारने बोलावल्यावर कोण नाही येणार? तेच थिएटर, तीच मी. बदलू शकतो बरंच काही. फेअर अँड लवली. माझे पती आणि मी HIV पॉझिटिव्ह आहोत, पण आमचं जीवन चार चौघांसारखंच होतं. मग वारंवार तब्येत बिघडू लागली आणि डॉक्टरांनी सांगितलं की आम्हाला एड्स झालाय, ART सुरू करावी लागेल. आम्ही काळजीत पडलो, दर महिन्याला एवढा खर्च. नंतर कळलं की ART उपलब्ध आहे, ते पण मोफत. आवामध्ये आपलं स्वागत आहे. आवाच्या प्रेसिडेंट बरोबर बोलण्यासाठी एक दाबा, आवाच्या सेक्रेटरी बरोबर बोलण्यासाठी दोन दाबा, आणि हा मेनू पुन्हा एकदा ऐकण्यासाठी स्टार दाबा. धन्यवाद.